बालवाणीवर तुमचा प्रश्न विचारल्याबद्दल धन्यवाद. तुमच्या प्रश्नाचे उत्तर आहे, बालकांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण करावी. पालकांनी बालकांच्या शिक्षणासाठी वेळ द्यावा. पालकांना आणि बालकांना शिक्षणाचे महत्त्व समजून घ्यावे लागेल. आशा आहे की तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले असेल. बालवाणीमध्ये सामील झाल्याबद्दल धन्यवाद. तुमचे प्रश्न भविष्यातही बालवाणीवर असेच विचारत रहा.